शिवाजी महाराजांच्या कामाचा अंतरंग जर समजायचा असेल तर त्यांनी रयतेला ज्या सैनिकांना ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा आपण वाचूया. त्या आज्ञा जर समजल्या की आपल्याला शिवकार्याचं मर्म समजेल. काय होतं, बऱ्याच वेळेस जरा घोटाळा होतो, आपलं लक्ष जे आहे ते नाट्यमय घटनांवर खिळवून ठेवतं. रोमांचकारी घटना, कोथळा बाहेर काढला, बोट तोडली, याच्यावर आपलं लक्ष खिळवून ठेवतात. आणि याच्यावर लक्ष खिळवून ठेवलं की जे खरं कार्य आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून आपण जरा तोरणांवरून धोरणांवर येऊया. शिवाजी महाराजांचं सर्वात महत्वाचं धोरण, शिवाजी महाराजांनी जमीन मोजली.
जमीन मोजली
म्हणजे आता हे सगळा इतिहासाचा कार्यक्रम चाललाय आणि याच्यामध्ये जमीन मोजली म्हणजे असं काहीतरीच वाटत नाही. इतिहास म्हणजे काय असतो, तलवार उपसली असा असतो. जमीन मोजली हा काही इतिहास झाला. खर तर इतिहासाकडे पाहायचा, आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावगाडा कसा होता, गावचा पाटील होता, त्या पाटलाच्या हाताखाली काम करणारा कुलकर्णी होता, अनेक गाव एकत्र येऊन त्यांचा परगणा व्हायचा, त्या परगण्याचे अधिकारी होते देशमुख आणि देशपांडे. आणि हे वतनदार कुणाच्या हाताखाली काम करायचे, राजाचा, कोणताही राजा असू द्या, त्या राजांच्या हाताखाली काम करायचे. आणि राजाने सांगितलेलं असायचं की तुम्हाला एवढा एवढा शेतसारा वसूल करायचा आहे तेवढा आम्हाला द्या. हे वतनदार सगळे लोकांकडून किती वसूल करायचे याला माप नव्हतं. तुझ्या मनाला वाटेल तेवढं वसूल कर. शिवाजी महाराज लिहितात की ज्या वर्षी पाटलाच्या पोरीचं लग्न असेल त्या वर्षी शेतसारा दुप्पट व्हायचा. तो जर काळ आपण पाहिला तर दुष्काळाची परिस्थिती होती, पीक यायचं नाही, पावसावर अवलंबून असलेली शेती. आणि अशा परिस्थितीमध्ये पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी हे सगळे लुटून न्यायचे. आणि याच्यावर शिवाजी महाराजांनी वचक बसवला. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, त्या जमिनीमध्ये किती पीक येणार हे सुद्धा ठरवलं. आणि त्या पिकानुसार शेतसारा ठरवून दिला. पाटलांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की तुला जेवढं सांगितलंय तेवढंच वसूल करायचं, जास्त वसूल करायचं नाही. तू कमी वसूल केलं तरी तुला जेवढा पगार ठरलाय तेवढा पगार तुला मिळत राहील. आणि मग त्याच्यामुळं मग जे काय 5,000 रुपये किंवा होऊन असतील तेवढंच फक्त वसूल करायचं.
शिवाजी महाराजांच्या काळात रुपये होते का?
डॉलर होते. डॉलर काय म्हणजे आता बघा, हे शिवाजी महाराजांच्या काळात रुपये होते का? आता रुपये होते हे महत्वाचं का, शिवाजी महाराजांनी काय केलं हे महत्वाचं? काय होत महत्वाचं? हा काय आवाज येत नाही? काय काय केलं हे महत्वाचं? असाच एक वाद इतिहासातला, म्हणजे आपल्या इतिहासातले सुद्धा तज्ज्ञ लोक काय काय वाद घालतात. एक वाद असा आहे की ज्याच्यामध्ये कसाचा वाद, शिवाजी महाराज प्रवास कशाने करायचे? काय शिवाजी महाराज प्रवास कशाने करायचे? काही जण म्हणतात, हा काही इतिहासकार, की शिवाजी महाराज म्हणजे युद्धामध्ये असले तरी सुद्धा पालखीनं प्रवास करायचे. काही जण म्हणतात नाही नाही ते घोड्यानं प्रवास करायचं. अरे कशाने का प्रवास करायना? शिवाजी महाराजांनी कसा प्रवास केला हे महत्वाचं की त्यांनी काय केलं हे महत्वाचं. तर आपण आज लक्ष काय केलं याच्याकडे आणूया. तर शिवाजी महाराजांनी वतनदारांवर वचक बसवला. वतनदार ते रयते वरती करीत होते मनमानी,
करीत होते मनमानी, करीत होते मनमानी.
वतनदार ते रयते वरती करीत होते मनमानी,
करीत होते मनमानी, करीत होते मनमानी.
फौज फाटगड कोट राखती शेत सरावर लादुनी,
शेत सरावर लादुनी, शेत सरावर लादुनी.
औत काठी अनबी बियाने रहते साठी पुरविली
रहते साठी पुरविली रहते साठी पुरविली
औत काठी अनबी बियाने रहते साठी पुरविली
रहते साठी पुरविली रहते साठी पुरविली
दुष्काळाचा संकट काळी कर माफी हो राबवली
कर माफी हो राबवली कर माफी हो राबवली
हे 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 वतनदारांना सांगितलं होतं की ज्या वेळेस दुष्काळ पडेल तर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा नाही लोकांची परिस्थिती पाहून वसूल करा त्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले शेती उद्ध्वस्त झालेली होती लोक जंगलामध्ये राहायचे तर शिवाजी महाराजांनी ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन दिली ज्यांना बी बियाणं नाही त्यांना बी बियाणं दिलं नांगर दिला बैल दिली पैसे दिले आणि आज कोरोना काळात काय होते
कोरोना काळाची आठवण काढलीस किती मजुरांचे हाल झाले नुसते लाखा लाखाचे आकडे घोषित झाले पण आपल्या हाताला काही लागलं काहीच नाही बेरोजगारी तर वाढली आता गॅसच्या किमती आणि तेलाच्या किमती कुठं पोहोचल्या आपल्या हाताला तर काहीच लागलं नाही पण शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या या काळात आपल्या रयतेची काळजी केली शिवाजी महाराजांनी रयतेच्या पिकाची काळजी केली शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली
आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या आज्ञा आहेत त्या आज्ञा आपण वाचल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सैनिकांना दिलेल्या आज्ञा काय म्हणतात वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी
उभ्या पिकाला तुडवी उभ्या पिकाला तुडवी
वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी
उभ्या पिकाला तुडवी उभ्या पिकाला तुडवी
बांधा बांधन सैन्य चाल ही रीत नवी घडवी
राजा रजी रजी शोभा रजी रजी राजा रजी रजी हे 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 हे
शिवाजी महाराज काय म्हणतात बघा एक राजा पण लोकांची किती काळजी करतो ते म्हणतात की शेतकरी जे आहे ते पोटच्या पोराप्रमाणे पिकांची काळजी घेतात आणि जेव्हा या उभ्या पिकातून गोडदळ जात असेल तेव्हा त्या शेतकऱ्याला किती किती यातना होत असतील एक राजा पण किती बारीक विचार करतो आणि नुसती काळजी करतो नाही तर त्या पद्धतीने कृती करून घेतात पूर्वीचं सैन्य उभ्या पिकातून जायचं पीक नष्ट करायचं पाहिजे ते वसूल करायचं आणि शिवाजी महाराजांचं सैन्य जेव्हा शिवाजी महाराजांचा अंमल सुरू झाला तेव्हा ते पिकातून न जाता कडे कडे न जायला लागलं अहो त्यावेळेस या शेतकऱ्याला वाटलं असेल की नाही अरे मी मेलो तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे आमच्या पिकांची काळजी घेणारा एवढा राजा इतिहासामध्ये असा दुसरा राजा कुणी नाही आहे मित्र शिवाजी महाराजांची पुढची आज्ञा आहे झाडांसंबंधीची आज्ञा
स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड फाट्याची तुम्हा जर लाकूड फाट्याची तुम्हा जर लाकूड फाट्याची
स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड फाट्याची
तुम्हा जर लाकूड फाट्याची तुम्हा जर लाकूड फाट्याची
घ्या राजी करून आणि किंमत देऊन आज्ञा शुभाची
राजा रजी रजी शुभा रजी रजी राजा रजी रजी हे
पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची
घेतली काळजी पिकांची घेतली काळजी पिकांची
पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची
घेतली काळजी पिकांची घेतली काळजी पिकांची
आणि भाजी तर सोडा देठालाही शिवू नका हो आज्ञा शुभाची
राजा रजी रजी शुभा रजी रजी
शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, त्याच्या पिकांची काळजी केली, झाडांची काळजी केली, हे लोकांना सांगत का नाही? हा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना हे सांगतात का कधी? मग काय सांगतात? मग काय सांगतात? ते कोल्हापूरचं तुला माहिती ना,
कोल्हापूरचं उदाहरण ते घोड्याचं चर्चा कशाची होते बघा, शिवचरित्र चाललोय पण लोकांमध्ये चर्चा कशाची करतात? कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचं काम चाललं, विद्यापीठामध्ये वाद कशावर झाला असेल?
कशामध्ये झाला?
आणि जोराजोराने शिवाजी महाराज वापरत होते तो घोडा होता का? घोडी होती.
काय घोडे? वा वा.
म्हणजे पालखी आहे का घोडा, रुपये का होन, घोडा का घोडी? इतिहासातल्या तद्दन फालतू निरर्थक मुद्द्यांवर वाद घालून असल मर्म बाजूला ठेवण्याचं काम हे इतिहासाचं विकृतीकरण, आणि याच्यावर आळा घातला पाहिजे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या पिकांची काळजी केली, शिवाजी महाराजांनी रयतेच्या अब्रूची काळजी केली.